आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. नागपुरात 79 उमेदवारांना विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र प्रदान. मध्यप्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार. आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातले तरुण आपल्या कठोर परिश्रम आणि नवनवीन उपक्रमांमधून राष्ट्र किती सक्षम आहे हे जगाला दाखवून देत आहेत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आज आयोजित रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभागांमध्ये नवनियुक्त 51,000 अधिक तरुणांना दूरस्थ पद्धतीनं मोदी यांनी नियुक्तीपत्र वाटली. त्यावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पात सरकारनं उत्पादन अभियानाची घोषणा केली असून त्यांचं उद्दिष्ट मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणं, देशातल्या तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादनं बनवण्याची संधी देणं हे असून यामुळे लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग लघुउद्योजकांना चालना मिळेल, त्याचबरोबर देशभरात रोजगाराच्या नवीन संधीही खुल्या होतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान अतिशय महत्वाचं असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी केला. ते म्हणाले,
हमारी नारी शक्ति ब्यूरोक्रेसी से लेकर स्पेस और साइंस के क्षेत्र में नई बुलंदियों को छू रही. सरकार का विशेष ध्यान ग्रामीण महिलाओं के सशक्तिकरण पर भी है. सेल्फ हेल्प ग्रुप, बीमा सखी, बैंक सखी और कृषि सखी जैसी पहलें ग्रामीण महिलाओं के लिए नए अवसर तैयार किए. आज देश में हजारों महिलाएं ड्रोन दीदी बनकर अपने परिवार और गांव की समृद्धि सुनिश्चित कर रही हैं.
मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान होणारा वेव्ज 2025 परिषदेचाही उल्लेख त्यांनी केला. या परिषदेमुळे डिजिटल कंटेंट क्षेत्राच्या भविष्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुछ ही दिन बाद मुंबई में वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट यानी वेव्ज 2025 का आयोजन होणे जा रहा है. मीडिया, गेमिंग और एंटरटेनमेंट फील्ड के इनोवेटर्स के लिए ये प्रतिभा दिखाने का अभूतपूर्व अवसर है. एक ऐसा प्लेटफॉर्म होगा जहां एंटरटेनमेंट से जुड़े स्टार्टअप्स को इन्वेस्टर्स और इंडस्ट्री लीडर से जुड़ने का मौका मिलेगा.
15वा रोजगार मेळा आज देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आज निवड आणि भरती झालेले कर्मचारी, महसूल विभाग, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, रेल्वे मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय यासारखी विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये सामील होणार आहेत. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि दुसऱ्या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्तीपत्राचं वाटप केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय रोजगार मेळावा या नोकरी प्रदान करण्यासोबतच राष्ट्र निर्माण करणारा मेळावा असून देशभरातील तरुणांना सरकारी विभागात नोकरी प्रदान करून जनतेला सर्व सेवा सुविधा वेळेवर देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्यातून नियुक्त झालेले उमेदवार हे प्रामाणिकपणा, कर्मठता, कार्यतत्परता ही मूल्ये जपून सेवा प्रदान करतील आणि त्यांना मिळालेली ही संधी ते एक जबाबदारी म्हणून स्वीकारतील, असं प्रतिपादन नागपूर आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त डॉ हर्षवर्धिनी बुटी यांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात केलं. आयकर विभाग नागपूर अंतर्गत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं आज राष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. देशात एकाच वेळी 47 ठिकाणी 51,000 जास्त उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागाचं नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. यामध्ये आयकर विभाग नागपूरमार्फत 79 उमेदवारांना विविध सरकारी विभागाचं नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नागपूर आयकर विभागामार्फत आयोजित राष्ट्रीय रोजगार मेळावा अंतर्गत आयकर विभागात 16 उमेदवार, एमईसीएल, 11 एसईसीआर, 14 सेंट्रल रेल्वे, 5 ईपीएफओ, 7 एनएसओ, 4 सेंट्रल वॉटर कमिशन, 1 डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, 4 बँक ऑफ बडोदा, 7 फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया, ईएसआयसी 7 आणि डिपार्टमेंट ऑफ वॉटर सर्व्हे 1 अशा एकूण 79 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे हे महाराष्ट्र राज्यातील 15वे संस्करण असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 22 ऑक्टोबर 2022 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली असून केंद्रातील आणि राज्यातील एकूण 38 जास्त विभागात 9,00,000 अधिक ग्रुप बी आणि ग्रुप सी यांची मिशन मोड अंतर्गत नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 121वा भाग असेल. आकाशवाणी जनहित राखण्यासाठी तसंच माहिती शिक्षण आणि मनोरंजन देण्यासाठी वचनबद्ध असून विश्वसनीयता ही आकाशवाणीची ओळख आहे असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ प्रधना पालीवाल गौर यांनी म्हटलं आहे. रेडिओ आणि श्राव्य कार्यक्रम निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माध्यमांना काल रात्री मुंबईत झालेल्या एका समारंभात गौरवण्यात आलं. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून गौर बोलत होत्या. आकाशवाणीनं इंडिया ऑडिओ समिट अँड अवॉर्ड्स 2025 अंतर्गत विविध प्रकारात एकूण 6 पुरस्कार पटकावले आहेत. नई सोच नई कहाणी, अ रेडिओ जर्नी विथ स्मृती इराणी या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाला सिरीज ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. 13 भागांच्या या मालिकेमध्ये धैर्यवान महिलांच्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मध्य प्रदेशमध्ये बालाघाट जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 महिला माओवादी ठार झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर 62 लाख रुपयांचं बक्षीस होतं. सध्या या भागात सुरू असलेल्या माओवाद विरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाल्याची माहिती बालाघाटचे पोलीस अधीक्षक नागेंद्र कुमार सिंह यांनी दिली. विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमानाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. अकोल्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आगामी काही तासात विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. आज सर्वाधिक 45.4 इतका कमाल तापमान चंद्रपूर इथं नोंदविण्यात आलं तर नागपुरात 44 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान होतं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. आज या स्पर्धेत कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघामध्ये सामना होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीच्या वतीनं नारा येथील पार्क संदर्भातील सुरू असलेल्या आंदोलनाला 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या उभारणीविषयी बोलताना त्यांनी नमूद केलं की जर नागपूर सुधार प्रन्यासने वेळेत हे काम पूर्ण केले असते तर फारच कमी खर्चात पार्क साकारले गेले असते. सध्याच्या स्थितीत पार्कसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून लवकरच सामाजिक न्याय विभागानं मंत्री व समिती प्रतिनिधी संवाद बैठक घेऊन पुढील चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार असं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असून सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याची गरज आहे असं परिषदेच्या सदस्यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि प्रायोजक यांना शिक्षा देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे सहभाग असल्याचं आरोपी तहवूर राणाने नाकारलं आहे. पाकिस्तान लष्कराच्या वैद्यकीय पथकात असलेल्या राणाने लष्कर ए तय्यबाच्या वतीनं हल्ल्याच्या जागांची रेकी केल्याची माहिती या घटनेत एक आरोपी डेव्हिड ढेडली याने आधी दिली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युवा शक्ती जेव्हा राष्ट्राच्या उभारणीमध्ये सहभागी होते तेव्हाच राष्ट्राचा विकास वेगानं होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. नागपुरात 79 उमेदवारांना विविध सरकारी विभागाचे नियुक्तीपत्र प्रदान. मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार आणि यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.